चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्र सरकारकडून मार्च 2020 साठी 21 लाख टन साखर विक्री कोटा जारी। 28 फेब्रुवारीला काढलेल्या अधिसूचनेमध्ये सरकारच्या खाद्य मंत्रालयानं मार्चसाठी देशातील 545 कारखान्यांना साखर विक्रीचा 21 लाख टन कोट्याचं वाटप केलं आहे। गेल्या महिन्याच्या तुलनेत अधिक साखरेचं वाटप करण्यात आलं आहे। खाद्य मंत्रालयानं 2020 20 लाख टन साखर विक्री कोट्याला मंजुरी दिली होती, तर दुसरीकडं मार्च 2019 तुलनेत यंदा 3.5 लाख टन कमी साखर वाटप केली आहे। सरकारनं मार्च 2019 24.5 लाख टन साखरेचं वाटप केलं होतं। साखर उद्योगातील जाणकारांच्या मते या महिन्यात उष्णता असल्यानं साखरेची मागणी सकारात्मक राहण्याची आशा आहे। सूत्रांनी सांगितल्यानुसार चांगल्या मागणीबरोबरच बाजारातील उपयुक्त लाभांचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांना साखरेचा साठा करण्यात रस आहे। ऑक्टोबर 2019 महिन्यासाठी स्टॉक होल्डिंग ऑर्डरच्या उल्लंघनासाठी साखर कारखान्यांना कारणं दाखवा नोटीस दिली होती। 3 कारखान्यांना सोडून इतर कारखान्यांकडून नोटीसीला उत्तर मिळालं आहे। केंद्र सरकारनं साखरेच्या अत्याधिक पुरवठ्याला निश्चित करण्यासाठी मासिक रिलीज तंत्राला लागू केलं होतं।